हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्यायातवतया नो रुद्रमृडया याते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः ये चेमागं रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागं हेड ईमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्न दृशन्नुदहार्यः उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करं नमः प्रमुञ्च दद्मनस्मुभयोरार्त्नियोर्जाम् याशते हस्त इषव पराता भगवो वपा अवतत्य धनुस्त्वगं सहस्राक्षशते शुधे निशीर्य शल्यानामुखा शिवो नः सुमना भव विज्जं धनुः कपर्दि नो विशल्यो बाणवागम् उत अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूव ते धनुः तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम् ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्रायातता विनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताया हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
परम पूजनीय स्वामीजींच्या नागपूर येथे झालेल्या साधना शिबिरात त्यांनी जी भगवद्गीतेवरील प्रवचन केली त्यात अहिंसा या दैवी गुणावर त्यांनी प्रवचन केलं त्यातला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
असे जीवन भेटू नसतात म्हणून जीवन हे मग बरं असावं आपल्या जीवनाचा जो ओघोळ आहे त्याच्या ही नदी वहावी, ही नदी वाहत जावी, कशी कुठून जाईल सांगता येत नाही. नदी आपली वाट काढत जाते. जसा जंगलात अग्नीला कोणी वाट काढून जायत नाही, तो आपली वाट काढून निघून जातो वणव्याच्या रूपाने, तसं नदीला देखील कोणी कालवे करून देत नाही, ती आपली वाट शोधत समुद्राकडे जशी निघून जाते, तशी आपण आपली वाट शोधावी परमात्म्याकडे जाण्यासाठी म्हणून, अशा अल्प उद्दिष्टांसाठी म्हणून नाही, पण म्हणून नातवंडांना खेळू नये हे सांगण्यासाठी मी आलोय नाही. पण या छोट्या छोट्या मधल्या गोष्टी आहेत, ते जीवनाचं उद्दिष्ट बनवू नये असं मला सांगायचं. त्याच्याऐवजी आपलं जीवन अजून कोणत्या मोठ्या गोष्टीसाठी मिळालंय हे भगवद्गीता सांगतीये. म्हणून मग परा हा शब्द आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, अनन्य माझ्याशी एकरूप आहे असा योग साधून माझं ध्यान करतात आणि उपासते आणि वर उपासना देखील करतात. या उपासनेमध्ये आराध्याची जशी उपासना आली, तशी ज्या आपल्या अवतीभोवती आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागणं देखील उपासनेमध्ये येतं. उपासना हा सगुणाशी संबंधित असा विषय आहे. विनोबा असं म्हणतात की काय तुमचा धर्म, तिथं नागाची पूजा, बैलाची पूजा, गाईची पूजा असं कोणी मला म्हणालं, तेव्हा मी त्याला असं सांगितलं की धर्म इतका व्यापक आहे की मनुष्याशी तर सौहार्दाने वागतोच, पण पशु पक्षी प्राणी मात्रांच्या ठिकाणी देखील ईश्वर भाव ठेवून त्याचीही पूजा करायला शिकवतो हा व्यापक धर्म आहे असं मी त्याला म्हणाल असं विनोबा म्हणतात. आणि हे सगळं उपासनेमध्ये येत. म्हणजे आधीचा जो मी सांगितलेला सगळा विषय होता, सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी, ही सगळी या एका श्लोकामध्ये एकवटली भगवंत. आणि भगवंत असं म्हणतात की तेषा अहम सहुद्धरता, त्याचा उद्धार करणारा मी होतो. कुठून उद्धार करणारा होतो? मृत्यू संसार सागरात. मृत्यू ज्या संसार सागरामध्ये मृत्यू आहे, त्या संसार सागरातूनच मी त्यांचा उद्धार करतो. म्हणजे मी त्यांना आत्मबोधावर घेऊन जातो. आणि किती वेळा भवानी नजीरा पार्थ मय्या वेशित चेतसा, त्वरित मी त्यांना घेऊन जातो. या थांबण्यामुळं मला असं वाटतं की तुमची देखील ऐकण्याची क्षमता थोडी रिस्टोर झाली. माझ्या घशाला थोडा आराम देतो आणि एका पाठोपाठ एक बब्बानी झाल्यासारखं सुद्धा ऐकतच राहता. त्यांचा विषय ऐकताना ताण पडतो. तर मला पुण्यात असं त्यांच्या म्हणाले की त्यामुळे बरंच वाटत. मी त्यांचा उद्धार करतो असं भगवंत उद्धार करतो याचा अर्थ ते आत्मस्वरूपाला प्राप्त होतात. आपण जन्मणारे नाही, मरणारे नाही. आपण पूर्वी कधीतरी होतो, पुन्हा कधीतरी असू, अशी गोष्ट नसून आपण नित्य स्वरूप आहोत, आपण अमृत स्वरूप आहोत अशा बोधाला ते प्राप्त होतात। आणि त्याचं पाठोपाठ भगवंतांनी ज्या कर्मानी ते होत म्हणजे ज्ञान विचार अधिक कर्म अधिक उपासना अधिक सर्वभूती भगवत भाव ठेवणं ध्यान आणि उपासना याच्यामध्ये कर्माला मात्र या 12व्या अध्यायामध्ये दोन तीन पर्याय दिले। एक म्हणजे सगळी कर्म मला अर्पण करून करणं, नाहीतर मग मत प्रत्यर्थ करणं, म्हणजे कोणत्याही कर्माचा हेतू हा भगवत प्राप्ती एवढा असावा, एक तर मला अर्पण करून तरी कर म्हणजे कर्म करायचं आणि अर्पण बुद्धीने करायचं। दिशाची इन्स्टिट्यूट आहे, नावा दिलेली संस्था आहे, तिच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना आहे की मध्ये प्रवेश मिळतो की जी सगळी कर्म तिच्या करून घडतात ती ईश्वरार्पण बुद्धीने आपण करतो आहोत असा भाव आहे। हा एक पर्याय दिला, हा एक ऑप्शन दिला भगवंतांना। दुसरा ऑप्शन असा दिला की मला अर्पण करायची या भावाने कर किंवा या सगळ्या कर्मातून प्राप्त जे मी आहे असं समजून तरी कर्म तीच करायचे, पण या कर्मानी मला ईश्वर प्राप्ती हा हेतू आहे। हा अर्पण हा विषय जरी बाजूला ठेवला तरी चालेल, मी ईश्वर प्राप्तीसाठी हे सगळं करतो आहे किंवा करते आहे, परमात्मा प्राप्तीच्या हेतूने मी हे सगळं करते आहे किंवा करतो आहे, आणि ईश्वर प्राप्ती किंवा परमात्मा प्राप्ती हाही विषय कोणाकोणाला नको वाटतो। कारण ईश्वर म्हणजे कोण, कसा, कोणी पाहिलाय, त्याला प्राप्त करायचं म्हणजे काय हे माहीत नसताना असा हेतू ठेवायचा कसा, असं जर कोणाच्या मनात प्रश्न येत असेल तर तू गरज त्याग कर आणि मोकळा हो असं भगवंत तू कोणत्या कर्माचं फळ घेऊ नकोस। म्हणजे निशानी निशा तुझं वारंवार नाव घेतलंय, तिने इन्स्टिट्यूट चालवायची आहे, कळ ही काय जे कळ आहे ते इन्स्टिट्यूटला मिळतच आहे, पण तिने मात्र मनात असं राहायचं की मला याच्यातलं कोणतंच फळ नको, माझा या फळाशी संबंध नाही। यांनी होतं काय, यांनी होतं असं की फळ ज्या देहाला किंवा मनाला तिला मिळतं किंवा देह मन बुद्धी माझं फळ म्हणून स्वीकारते, त्या देह मन बुद्धीपासून आपण अलिप्त आहोत असा बोध निर्माण होतो। आपण देह मन बुद्धीपासून अलिप्त आहोत, सर्व कर्म ईश्वराला अर्पण केल्यामुळे देखील तेच होतं। सगळी कर्म मला अर्पण करणं, मला म्हणजे माझ्या देहाला, म्हणजे आता निशा नको मृदुलानी ओकळी तिचं तिचे जे काही पैसे जमा होत असतील मी विचारत नाही किती पैसे जमा होतात, तर ते पैसे आपल्याकडे घेऊन कितीतरी जात असणार रोज। घरी जरी गेली तरी ते ईश्वरार्पण मनाने करायचं, जसं तात्यासाहेब पगार आल्यावर तो पगार महाराजांच्या पुढे ठेवायचा, महाराजांच्या गोंधळीकर महाराजांच्या पोटासमोर ठेवायचा, आणि आम्ही केलेल्या कर्माचं जे फलित आहे ते महाराजांना अर्पण केलं। हे तू सर्वांनी कर्माणी महिसरणी असते. आता पगाराच्या भाषेत फक्त हे अर्पण केलं आणि महाराज मला खर्चाला पैसे देत आहेत अशा भावाने मी घ्या. जे काही जे काही घ्यायचे आहेत ते महाराज मला देत आहेत या भावाने मी घ्या. आता मी जे कर्म करतो त्याचं साक्षात लगेच मला फळ मिळालं पगाराच्या रूपाने, त्याच्याऐवजी तो भाव गेला आणि महाराजांनी मला दिलाय हा भाव टाकला. आणि जो ईश्वर प्रत्यर्थ कर्म करणं हा भाव कोणाला जमत असेल तर काय मधल्या गोष्टी करण म्हणजे मजुरा ओपीडीचे पैसे घेऊन येईल. पण हेतू प्रत्येक पेशंट तपासत असताना तर पेशंट तो भलं होणार याच्याऐवजी मी हे कर्म ईश्वर प्राप्ती प्रत्यर्थ करते आहे, शांती करता करते आहे, समाधाना करता करते आहे, चित्तशुद्धी करता करते आहे. एवढाच भाव, एवढाच भाव, याच्या पेक्षा वेगळा भाव नाही. मला असं वाटतं की या सगळ्या श्लोकांचा आपल्या संदर्भात मी उगीच निशाचं नाव घेतलं, मृदुलाचं नाव घेतलं आणि कोणाचंही घेऊ शकेन. पण आपल्या संदर्भात आपण जी कर्म करतो तर ती कर्म या तीन प्रकारात कशी बसतात किंवा बसवावी हे तुम्हालाही सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला बसवता येतील याच्यासाठी कोणताही पर्याय स्वीकारावा. त्यांनी काय होतं तर कर्म करणारा जो देह आहे फळही देहाला मिळतं, फळ नाकारलं किंवा फळ नको असं म्हणाला
राम राम. ये शैलजा अभंगमण.
घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा, आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा, छंद तुझा आम्हा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. दृश्यातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकार, दृश्यातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकार. अम्बुजदल नयना, अम्बुजदल नयना मुनिमानस विहारा. घड़ी 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 चरण प्रेम चित्ता
सौख्य
सिंधु दशरथ कुलदीपा घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा मात तात भ्रात नाथ तुझी एक पाही मात तात भ्रात नाथ तुझी एक पाही केशव म्हणे करी कृपा केशव म्हणे करी कृपा शरण तुझी आपाई घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा
भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखेसी घे आटी गाढेपणे माऊलींनी लिहिलेल्या या ओवीचा गर्भितार्थ उलगडून सांगाल का? कंसात असा हे पूर्वीच्या एका सत्संगात आपण सांगितले होते. ध्यानाच्या शेवटी उरणारी मीपणाने स्फुरणारी शुद्ध अस्तित्वाची जाणीव म्हणजेच हा अहंकार आहे का, तो कसा संपतो आणि त्याची जागा सुखाने कशी भरून जाते असं विचारलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये द्रष्टा हा ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो असं ध्यानाचं वर्णन केल्यानंतर आता याच्या पुढची जी मात आहे या पुढील मातू न चढे बोलाचाची हातू असं म्हटलेलं आहे. याच्या पुढं हे होतं कसं हे मात्र सांगता येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या भोगामध्ये म्हणजे परमात्म्याशी एकरूपतेच्या भोगामध्ये अशी एक अवस्था निर्माण होते की ज्या वेळेला अहंकाराचा पडदा दूर होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही येथ विसरीजे भोगितेपणही असं ते म्हणतात. जसं पक्षी फांदीवर बसून फळ खातो आहे तसं जीव शिवत्वाचा भोग घेतो आहे असं वेगळेपणाने हे सुख भोगता येत नाही. जसा पक्षी फळ खातो तशा वेगळेपणाने हे सुख भोगता येत नाही. येथ विसरीजे भोगितेपणही आपण भोगतो आहोत भोगणारा मी आहे याचाच तिथं विसर होतो. आणि मग पुढेही ओवी लिहिले भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी. या भोगामध्ये अशी एक अवस्था निर्माण होते की ज्या वेळेला अहंकाराचा पडदा दूर होतो. आणि त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे. सगळ्यात शेवटी मी शिल्लक राहतो ध्यानामध्ये. वृत्तींचा लोप होतो, निर्विचारता प्राप्त होते, निर्विचार शून्यता प्राप्त होते, ते शून्य पाहणारा देखील आपण आहोत असं समजतं आणि मी आहे ही जाणीव कायम राहते. आणि ही जाणीव जी आहे या जाणीवेला सुखाचा बोध कधी होतो, या मीपणाची जाणीव दूर कशी होते असा प्रश्न आहे. हे सगळं आपोआप घडतं. हे कसं होतं हे तितकंसं शब्दांनी सांगता येत नाही. मीपणानी केवळ मी हा जो शिल्लक राहतो तो त्याला सबीज समाधीच म्हटलेला आहे. अस्मिता ही सबीज समाधी आहे, संप्रज्ञात समाधी आहे. आणि ही अस्मिता दूर सारणं हा मी दूर सारणं कठीण जातं. आणि तसंही पाहायचं झालं तर हा मी दूर सारणं याचा अर्थ मी हा भाव तिथं नाहीसा होणं आणि केवळ सुखमय अस्तित्व उरणं असं घडतं. सांगता येऊ शकतं ते इतकंच आहे. मी आनंदरूप आहे याच्याऐवजी आनंद किंवा मी शांत स्वरूप आहे याच्यातला शांत हा आता माझा सहज भाव किंवा स्वभाव होतो. म्हणजे मी असण्यामध्येच आनंद समाविष्ट आहे, मी असण्यामध्येच शांती सुख समाविष्ट आहे. आणि शांती सुखाच्या या अनुभवाच्या वेळेला देखील मी शांती रूप आहे, मी सुखरूप आहे असा भाव शिल्लक राहतो. ही सबीजताच आहे. कारण याच्यात केवळ निखळ सुख राहत नाही तर मी सुखरूप आहे असा भाव राहतो. हा जो मी राहतो ही देखील फार सुंदर स्थिती आहे. साधकाला याच्या पुढे अर्थात जायचं आहे. मी शांत स्वरूप आहे याच्या पुढे जायचं आहे. हा जो मी सूक्ष्म अहंकार आहे, सूक्ष्म मीपणाची जाणीव आहे, तर त्या जाणीवेची मीची जागा नंतर शांतरूप मी शांतरूप आहे याचा मी निघून जाऊन केवळ शांतरूपानी अस्तित्व आहे असा भाव शिल्लक राहतो. केवळ सुख संचलेलं आहे, मी सुखरूप आहे याच्याऐवजी सुख आहे एवढंच जाणीवेला समजतं, तेव्हा मात्र ती जी जाणीव आहे ती जाणीव व्यापक परमात्म्या बोधाशी खऱ्या अर्थाने एकरूपता साधते. खऱ्या अर्थाने ती एकरूप होऊन जाते. जे मीपणाचं बीज राहिलेलं असतं ते बीज इथं नाहीसं होतं, त्याचं विस्मरण होतं. आणि मी आहे याच्याऐवजी केवळ आहे शिल्लक राहतं. तो तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे त्यावेळेला सुख किंवा शांती हे देखील तसेच स्फुरत नसतात, तर केवळ अस्तित्व सुखमय अस्तित्व असतं. पण ते भोगणारा मी आहे अशी जाणीव नसते. या ध्यानातून तो खाली आला म्हणजे म्हणतो काय छान शांत वाटलं, फार बरं वाटलं असं तो म्हणतो. पण त्यावेळेला आपल्याला खूप बरं वाटतंय असा देखील विचार नसतो. आपण शांती घेतो आहोत, अनुभवतो आहोत अशी ही वृत्ती नसते. ही वृत्ती म्हणजेच बीज, मी शांत स्वरूप आहे. ही सबीजता देखील तिथं नाहीशी होते. मात्र हे पाऊल टाकायला वेळ लागतो. जो मी देहानी आपल्याला आठवतो, आठवत राहतो ध्यानात, देहाच्या अंगाने आठवत राहतो, इंद्रियांच्या अंगाने आठवत राहतो, तो मी विषयाच्या ठिकाणी भटकतो. कारण आपण देह आहोत अशी भावनाही असते, त्यामुळे तो विषयांच्या ठिकाणी फिरतो, कारण इंद्रियांसकट मी आहे असं वाटत असतं। म्हणून ध्यानात विषय स्मरत राहतात याचं ते कारण आहे। वृत्ती शून्यता लाभल्यानंतर विषयांचा त्रास अशाकरता संपतो, म्हणजे मीला जो विषय संग जडलेला असतो तोच सुटून जातो, कारण इंद्रियांची आठवणच जाते, देहाची आठवणच जाते, त्यामुळे इंद्रियांना जडलेला जो विषय संग आहे त्या इंद्रियांचीच आठवण गेल्यामुळं, देहाचीच आठवण गेल्यामुळं विषयांखेरीज आपण आहोत हे समजतं। विषयांच्या सहित आपण असणं हे चांगल्या ध्यानाचं लक्षण नाही, तो सतत विषयांकडे खेचला जातो, संसाराकडे खेचला जातो, जगताकडे खेचला जातो। आणि भगवंत सांगतात की यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततस नियम्यैतत आत्मनी एव वशम नयेत। ज्या ज्या ठिकाणी मन बाहेर पडेल तिथून तिथून त्याला खेचून परत परत आपल्या जाग्यावर आणावं आणि आत्म्यामध्ये ठेवावं, आपल्या स्वतःमध्ये ठेवावं। या खटपटीमध्ये ते घडतं की इंद्रियजन्य असा जो मी, देहजन्य असा मी, त्याचा विसर पडतो, पण मीचा विसर मात्र कायम असतो। या शुद्ध मीची जागा, या मीचं शुद्ध स्वरूप म्हणजे परमात्मा आहे, ही अहंता संपूर्ण जात नाही। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्हीच मूळ अहंते वेठलो, जी मूळ अहंता मीपणाने शिल्लक राहते ती नंतर परमात्मा भावनेने भरली जाते। सैंघ आम्हीच दाटलो, आता जो देहाशी संबंधित असा मी होता त्यालाच परमात्मा भावना, त्याचा स्पर्श झाल्यानंतर ती मीपणाची भावना जाते आणि आता फक्त आम्हीच शिल्लक आहोत। लपलो ना प्रगटलो कवणे ठाई, आपण आता कुठंच, म्हणजे गुप्तही नव्हतो याच्या आधी, जो इंद्रियांमुळं मनामुळं बुद्धीमुळं गुप्त आहे असं वाटत होता तसा आता मी लपालेलो नाही आणि मी प्रगटही झालेलो नाही। मी जशा आहे तशा माझ्या मूळ परमात्मस्थितीला प्राप्त झालो असं घडतं एवढंच सांगता येणं शक्य आहे। ते सुख कसं होतं हे सांगता येणार नाही, मात्र हा अहंकार अशा रीतीने संपतो। त्यांनी एक पर्यायी ओवी मागं दिली बरं का, मंगळवारी आपण गाठीभेटीच्या वेळी समर्थांची ओवी सांगितली ती देखील याच स्थितीचा निर्देश करते का। या ओवीमुळे या विषयाचं मनात चिंतन सुरू झालं होतं, मी पण जाणवनी त्यागावे ब्रह्म होऊनही अनुभवावे समाधान ते पावावे निसंगपणे। तर समर्थांची ओवी साधारण तशीच आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत साधारण असं मी म्हणतो। मीपणाचा जाणून त्याग करावा आणि ब्रह्म होऊन अनुभवावं ही चिंतन प्रक्रिया आहे आणि ती ध्यान प्रक्रिया आहे। म्हणून मी असं म्हणतोय की साधारण ती होवी तशीच आहे। चिंतन प्रक्रियेमध्ये मीपणा हा आहे हे जाणायचं, म्हणजे मला मानाची अपेक्षा आहे हा मीपणा माझा, मानाची अपेक्षा असल्यामुळं नम्रता नसल्यामुळं आणि मी शांत स्वरूप आहे याचं भान नसल्यामुळं मानाची अपेक्षा आहे, म्हणून माझ्या ठिकाणी दंभ वृत्ती आहे। ही दंभवृत्ती हा मीपणाच आहे, मानित्व हा मीपणाच आहे, क्षमा न करणं दुसऱ्याला हा मीपणाच आहे. हा मीपणा जाणावा आपल्या ठिकाणी आहे हे. आणि मग आपण देह आहोत की मन आहोत की बुद्धी आहोत, आपल्या ठिकाणी जो मीपणा आहे तो देह मन बुद्धीचा आहे. आणि खरा मी हा देह मन बुद्धीच्या अतीत आहे, जाणीव स्वरूप आहे. हा मीपणा जो मी म्हणजे जाणीवेनी देहाला पकडून ठेवलेला आहे तो सोडता येणं शक्य आहे. मी ब्रह्मस्वरूपच आहे, माझी जाणीव ही ब्रह्म आहे. मी अविनाशी आहे, ब्रह्म आहे याचा अर्थ. मी नित्य आहे, सत ब्रह्म म्हणजे अविनाशी ब्रह्म, नित्य ब्रह्म. चित ब्रह्म म्हणजे चैतन्य ब्रह्म, जाणीव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म, अशी माझी स्थिती आहे. अशा चिंतनानी आणि हा मीपणा देहाला लागलेला आहे तो देह मी नाही अशा चिंतनानी म्हणजे जाणून मीपणा टाकावा. आणि मीपणा टाकून उरलेला जो मी आहे तो होऊन ब्रह्म होऊन अनुभवावा. आता उर्वरित जे स्वरूप आहे ते स्वरूप ब्रह्माशी तादात्म्य पावलेलं आहे. असं ब्रह्मस्थिती मध्येच आपण पोचलो अशा चिंतन प्रक्रियेनी समर्थांनी सांगितलेलं आहे. समाधान ते पावावे निसंगपणे. जोपर्यंत संग आहे तोपर्यंत समाधान नाही. त्या समाधानाचा भंग आहे, समाधान नाही याचा अर्थ. त्या समाधानाचा भंग आहे. आपल्या मुलाची जरी परीक्षा असेल तरी आई कातर होते. संग असं करतो आपल्या बाबत. आई कातर होते. आपला मुलगा आजारी पडलेला असेल तरी देखील संग आहे, आई कातर होते. आईला देखील स्वतःच्या देह मन बुद्धीचा संग आहे. मला माझ्या देह बुद्धीचा संग आहे. आणि त्या संघापोटी मी ज्यांना माझं म्हणतो त्यांचाही मी संघ ओढून घेतलेला आहे. असं असल्यामुळं माझं समाधान बिघडण्याच्या अनंत वेळा आहेत. प्रत्येक क्षणी माझं समाधान बिघडणार हे अगदी ठरलेलंच आहे. याचं कारण मी माझ्या देह मनबुद्धीला मी असं मानलेलं आहे. आणि देह मनबुद्धीशी संबंधित जे माझे आहेत तेही मी असे मानलेले आहेत. माझी अहंता तितपत व्यापक झालेली आहे. माझे जे आहेत तर त्यांच्याबाबतही माझी अहंता आता काम करते. मग समाधान होणार नाही. समाधान भंग पावण्याचे प्रसंग वारंवार येणारच. विवाह झाला की पत्नी माझी होते, पती माझा होतो, मग त्याची सुख दुःख माझी होतात. आधी कुठं मुलं होती? मी एकटाच होतो. पण मला मूल झालं म्हणजे मीच एक्सटेन्शन झालं. जसे एक्सटेन्शन काउंटर असतात की नाही, तसा आता मी तिथं देखील गेला. अजून एक मूल झालं, तिथेही गेला. एक मुलगी झाली, तिथेही माझा मी गेला. त्या मुलीला जरा सासरी त्रास होतोय, माझा मी तिथं दुखावला जातोय. अशा रीतीने जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत समाधान नाही हे ठरलेलं आहे. ही विवेक प्रक्रिया आहे की जिथं माझ्या देहाचाच मला संघ नाही असं मी चिंतनानी ठरवलेलं आहे, या देहसंघापासूनच मी वेगळा आहे, मी समाधानात आहे. मग देहाशी संबंधित आहेत जे देहाशी संबंधित आहेत माझ्या, ते व्यावहारिक लौकिक अर्थाने माझ्या देहाशी संबंधित आहेत. पण मीच माझ्या स्वतःच्या देह मन बुद्धीच्या संघापासून दूर झालो, त्यामुळे आता ते फार दूरच आहेत, मला खूप दूरच आहे. पारमार्थिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, विवेक बुद्धीनी, विवेक युक्तीनी जणू माझा त्यांचा संबंधच नाहीये. माझ्या देह मन बुद्धीचाच मला संबंध नाही तर त्यांचा कुठून असेल? तेव्हा माझं समाधान कधीच भंग पावणार नाही. समाधान ते पावावे निसंगपणे, याचा हा अर्थ आहे. ही विवेक प्रक्रिया आहे, ही चिंतन प्रक्रिया आहे. आणि मागच्या ज्ञानेश्वर महाराजांनी जी भोगी अवस्था एक उठी, हे ध्यानाचं वर्णन आहे. हे एकमेकांच्या जवळ आहेत, दोन्ही एकमेकांच्या जवळ आहेत. चिंतनानेही तद्रूपता होते, ध्यानानेही तद्रूपता होते, अशी मजा आहे. कोण अभंग म्हणेल बरं? या मुताली घ्या अभंग म्हण.
पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा, पंढरीचा पोहा, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंचकोसावरी साधु जन हो, पंचकोसावरी साधु जन हो, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा. पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार, पांडुरंगा संगे, पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार. दिंड्या ते बाहेर निघाल्यासे, दिंड्या ते बाहेर निघाल्यासे, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा. पताकांचे भार निघाले बाहेरी, पताकांचे भार निघाले बाहेरी, भेटती ऋषीश्वर, भेटती ऋषीश्वर पांडुरंगा, 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 पांडुरंगा. भेटती ऋषीश्वर पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरी भेटी झाल्या त्या बाहेरी अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी झाल्या त्या बाहेरी झाल्या त्या बाहेरी अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी मग अलंकापुरी मग अलंकापुरी येते झाले येते झाले येते झाले मग अलंकापुरी येते झाले येते झाले येते झाले पंढरीचा पोहा सोपानाने मग केला नमस्कार सोपानाने मग केला नमस्कार केला नमस्कार केला नमस्कार सोपानाने मग केला नमस्कार उतरले पार उतरले पार पांडुरंगा उतरले पार पांडुरंगा पांडुरंगा उतरले पार पांडुरंगा 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 पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोसावरी साधू जन हो साधू जन हो साधू जन हो पंढरीचा पोहा
हरि 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 वाह स्वामी जी 2 डिसेंबर 2018 च्या प्रवचनात आपण सांगितले हरि हरि कोणी असं म्हटलं अमुक अमुक प्रवचनात तुम्ही असं सांगितलं किंवा मागच्या वर्षी केलेल्या अशा अशा वेळेला बोलण्या प्रवचनात तुम्ही असं सांगितलं सत्संगात असं उत्तर दिलं तर माझी काही नाही म्हणायची छाती नाही कारण मी इतक्या वेळेला इतक्या ठिकाणी बोलतो फक्त काय सांगितलं तेवढं जरा नीट लक्षपूर्वक ऐकतो तसंच त्यांना समजले का मी सांगितलं ते एवढं मी पाहतो बाकी सांगितलं असेल असं मला वाटतं बघू साधना करता करता बोधाचा काळ वाढत जातो आणि अबोधाचा काळ कमी होत जातो बरोबर आहे सांगितलं अबोधाच्या वेळी साधकाला आत्मस्वरूपाचे अधिष्ठान राहते आणि साधक हळूहळू आत्मनिवेदनाकडे जातो आत्मनिवेदनाशिवाय जन्ममृत्यूचे खंडन होत नाही हे सांगितलं बरोबर आहे अबोधाच्या वेळी साधकाला आत्मस्वरूपाचे अधिष्ठान राहते म्हणजे थोडासा बोध थोडासा अबोध असं जे साधकाचं घडतं त्याच्यामध्ये अबोधाचा काळ कमी होत जातो पण जो अबोधाचा काळ कमी झालेला आहे त्या वर्तनाच्या वेळेला अधिष्ठान आपल्याच अधिष्ठानावर बोधाच्या वेळेलाही कर्म होतात अबोधाच्या वेळेलाही कर्म होतात बोधाच्या वेळेला जेव्हा कर्म होतात तेव्हा स्वतःच्या अधिष्ठानाचं भान असतं एरवी अबोध जेव्हा असतो तेव्हा देखील अधिष्ठान माझंच असतं, फक्त मला त्याचं भान नसतं असं मी सांगितलेलं होतं. मला त्याचं भान नसतं. भान असेल तर मग तो अबोधाचा काळच नसेल. त्यामुळे त्या अधिष्ठानावर माझ्या अबोधाची कर्म होतात, पण त्यावेळेला मी ते अधिष्ठान विसरलेलो असतो असं एवढं मी सुधारून घेतो. आता प्रश्न, जसे एखादा विद्यार्थी 90% मार्क्स मिळून डिग्री मिळवतो, एखादा 50%, एखादा 35% मिळून सुद्धा डिग्री मिळवतो, तसे अध्यात्मात काही मिनिमम पासिंग मार्क्स आहेत का असं विचारलेलं आहे. चांगला आहे प्रश्नावर का. हे जे मिनिमम आहे ना, ही आपली अपेक्षा मिनिमम आणि मॅक्झिमम प्राप्ती, ही अपेक्षा आपली सगळ्या ठिकाणी असते. अगदी विद्यार्थी दशेत असताना देखील परीक्षेच्या आदल्या दिवशी शिक्षक आले की आपण VIP क्वेश्चन सांगा असं त्यांना म्हणतो, म्हणजे तेवढे केले म्हणजे आम्ही पास होऊ किंवा खूप चांगले मार्क मिळवू. किती कमी करावं आणि किती जास्त मिळवावं याला कोणी ऑप्टिममही म्हणेल, पण ध्यान जर 1.5 तास करावं असं सांगितलं तर जर आम्ही 30 मिनिटं करत असू तर चालेल का, किंवा कमीत कमी किती करावायचं तेवढं सांगा असं म्हटलं जातं खरं मिनिमम. म्हणजे एखादा साधक 70% वेळा बोधात आहे, 30% वेळा बोधात नाही, तर आत्मनिवेदनापर्यंत पोचला. आणि एखादा 50% वेळा बोधात आहे आणि 50% वेळा अबोधात आहे, तरी आत्मनिवेदनापर्यंत पोचला असं होतं का असं त्यांना विचारायचंय. असं काही होत नाही. आत्मनिवेदनापर्यंत पोचायचं असेल तर 100% गाठायला पाहिजेत. त्याची प्रकृती वर्तन करताना प्रत्येक संताची वेगळी दिसली तरी देखील प्रकृती आपण नाही असा बोध या बोधाला ते प्राप्त झालेले असतात. अगदी शंकर महाराज, स्वामीजी सांगायचे, अक्कलकोट स्वामींच्या मठापाशी मंडईपाशी आले आणि म्हणाले की या त्यांचे शब्द आहेत महाराजांचे, म्हणून मी या म्हाताऱ्यासमोर मी दारू पीत बसणार आहे असं म्हणाले. पण स्वामीजी असं सांगत असत की शंकर महाराज प्रकृतीच्या पलीकडे उडी मारून चुकलेले होते, त्यांना आता कशाचीच बाधा नव्हती. कधी कधी वर्तन एकसारखं नसतं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं असं वर्तन अशक्य आहे, स्वरूपानंदांचं अशा प्रकारचं वर्तन शक्य नाही, पण कोणी कोणी अवलिया असतात, पण त्यांना त्यांचा तो अबोधातला काळ आहे असं कृपा करून समजू नका. ते बोधातच असतात, बोध न सोडता ते देह तरी वरीचिलीकडे आपुलियापरी हिंडे असं करू शकतात. असं असल्यामुळं संत आणि संत यांचीही तुलना होऊ शकत नाही, पण त्यांचा बोधातच काळ चाललेला असतो हे तितकंच खरं आहे. कारण अबोधात असण्याची वेळ वाढत गेली तर तो पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणारच, अगदी खरं आहे. तो त्याला जितक्या प्रमाणात अबोध आहे तो दूर सारण्यासाठी त्याला परत जन्म घ्यावा लागेल, कोणीही असला तरी त्याला परत जन्म घ्यायला लागेल. आणि तेवढा अबोध दूर सारूनच तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून दूर होईल. अबोध सारून म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे जाऊन, प्रकृती मी नाही आणि मी संगरहित आत्मा आहे अशा बोधात गेल्याखेरीज कोणालाच जन्ममृत्यूचं खंडन नाही. आणि जन्ममृत्यूच्या चक्रात सापडला तर त्या जीव आनंदाने निघून जातो. यातना देहाच्या असतात, त्याला जे जावंसं वाटत नाही ते देहाशी जोडल्यामुळं जावंसं वाटत नाही. पण एकदा तो देह सुटला आणि आता त्या देहात परत यायची शक्यता नाही असं म्हटल्यावर कोणीही, तुम्ही मी देखील आनंदाने निघून जातो. कारण आपण मृत्यू अनेक वेळेला अनुभवलेला आहे आणि या जन्मात किंवा या आत्ताच्या जगण्यात जसं सुख आहे तसं सुख अनेक वेळेला अनुभवलेलं आहे, काही बिघडत नाही, तो सुखाने निघून जातो. आपल्याला बाकीच्यांना दुःख असतं. मध्ये मी असं ऐकलं की त्यांचे कोण नातेवाईक होते कोण जाणे, पण त्या बाईंचा भाऊ तरुण वयात का काय असा गेला आणि त्यामुळे त्या बाईंना फार दुःख, त्याचं सलत असे, भावाच्या मृत्यूचं दुःख सलत असे. त्या आता अमेरिकेत आहेत आणि त्याच्या त्या जाण्याच्या त्या दिवसाची फार आठवण आणि त्रास असा त्यांच्या प्रकृतीलाही त्याचा त्रास होत असे. शेवटी त्यांनी काही ना काहीतरी असं मिळतंय का, कोणी आपल्याला सांगेल का की हा कुठं आहे कसा आहे असा शोध घ्यावा असं ठरवलं. ही गूढ कथा आहे बरं का, गूढ कथा आहे की जी इथं बोलली जात नाही एरवी, फक्त विषय निघाला म्हणून सांगतोय आणि नुकतीच ऐकली म्हणून सांगतोय. तर त्यांना एक प्लॅनचेट करणाऱ्या बाई अमेरिकेमध्ये आहेत असं समजलं आणि त्या मृतात्म्यांना बोलावतात असं समजलं. त्यांची अपॉइंटमेंट 1.5 वर्षांनी मिळाली. दीड वर्ष त्या या दुःखातच होत्या, आपल्या भावाचं कसं चाललं असेल कसं असेल अशा अत्यंत दुःखात. मागं राहिलेले लोक दुःखात असतात. 1.5 वर्षांनी अपॉइंटमेंट नंतर त्यांनी प्लॅनचेटवर त्याला बोलवलं, तो आला खाणाखुणा पटल्या, तोच आहे याच्या. आणि तो असं म्हणाला की तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका, मी आहे तिथं अतिशय सुखात आहे, मी अत्यंत आनंदात आहे. आणि कोणीही जीव देह सोडल्यानंतर आनंदाने निघून जातो, देह सोडेपर्यंत दुःख आहे. मी अतिशय आनंदात आहे, माझी काळजी करू नका. आणि मग असं त्याच्याकडून खाणाखुणा पटल्यावर, त्याच्याकडून ते ऐकल्यावर त्या बाईंचं दुःखही दूर झालं. त्यांनाही तो त्याच्या ठिकाणी सुखी आहे, आनंदी आहे. आपण आठवणींनी दुःख करत होतो असं त्यांना वाटलं आणि त्याचंही दुःख कमी झालं. असं दुःख कमी होण्याच्या पेक्षा बोधानी किंवा विवेकानी ते दुःख कमी व्हावं असं मी म्हणेन. याच्यावर विश्वास ठेवावा. आणि आपणच आपल्या देहापासून दूर होत तर इतरांची काय कथा भावाची, असाही थोडा भाव धरावा. पण जन्ममृत्यूचं जे खंडन आहे ते खंडन मात्र अबोध असताना, तो 20% आहे का 30% आहे का 15% आहे का 65% नाही 35% आहे, पासिंग कुठं आहे, 100% पाहिजे असं आपण धरू, तोपर्यंत परत कदाचित यायला लागेल. यायला लागलं म्हणून काही बिघडत नाही. आपण आत्ता देखील आलोय तर असे पुष्कळ वेळेला फिरून परत परत आलेले आहोत, तसेच येणार परत. पण तसं करायच्या ऐवजी नकोच यायला ना असं आपण ठरवून टाकू. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे हेची भाक, आता परत जन्म नको असं ठरवून याच प्रयत्नात जर बिगी बिगी चालला, वेगाने चालला, तर मग पुढच्या जन्माची वार्ता नाही. अबोध पूर्णपणाने जावा असा प्रयत्न याच जन्मात काय का नको करायला. त्यामुळं आपण या गोष्टी जमवत आणू, श्रवणाच्या वेळेला जमू, नामस्मरणाच्या वेळेला जमू, ध्यानाच्या वेळेला जमू, व्यवहाराच्या वेळेला जमू, आणि नंतर नंतर त्या विश्वासानी विवेकानी बोधानी आपल्या ठिकाणी दृढमूल होऊन जावत. आणि मग जसा संसार आपल्या वाट्याला आलेला आहे सुख दुःख मिश्रित, तसा संसार त्याला तोंड देऊ, प्रकृतीच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यूचं खंडन होऊन जाईल. तोपर्यंत मात्र असा पूर्ण बोध मिळवेपर्यंत जन्म मृत्यूला त्यांनी ओलांडलं असं होणार नाही. 70% जमवलं म्हणून ओलांडलं असं होणार नाही. तेवढे 30% घालवण्यासाठी, कारण 100 नंबरी सोनं म्हणजे किंचितही हिणं नसलेलं सोनं, थोडंही हिणकस चालत नाही, त्यालाच 100 नंबरी म्हणतात. तसं झाल्याशिवाय परमात्मा भावाशी एकरूपता आणि परत उलटून जन्माला न येणं ही गोष्ट घडणार नाही. असा एक चांगला प्रश्न 1-10 मिनिटात घेता येईल असं वाटलं म्हणून तो घेतला. आपण 1 मिनिट भर शांत डोळे मिटून ध्यानाला बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी नारायण। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।